سیدہ جدو حضرت ایوب علیہ السلام صحیح سلامت ہو گئے پل تے بیٹھے سن آپ دی بیوی آئی اس نے ویکھیا آپ نظر نہ آئے آپ دی غیر موجودگی تڑپن لگ پئی تڑپتے ہوئے ویکھ کے حضرت ایوب علیہ السلام نے بلا کے پوچھیا کہنا اے تکیا حال جد حضرت ایوب اس دا کہندے دس کیوں اتنا پچھتاؤں دی کہندی اتھوں اج میرا سر تاج گمیا کہندے دس ہاں اس نو پچھان دی کہندی بدن وچ کیڑے سن پے اس نو کہندے دس ہن کتھے او جان دی ہے کہندی تساں ہی دسو او گئے کتھے سن لے آکھ دے کیوں قبرانی ہے اس تے مولا نے کرم کما دتا جس دا دکھ وچ ساتھ نبھان دی ہے فامی آکھ دے میں ایوب تیرا کہ جس دی خاطر تو نیر بہان دی ہے اے گل آپ دی بی بی رحیمہ نے سنی پہچان لیتا بہت خوش ہوئی رب دا شکر ادا کیتا تے ٹھیک ہون دا آل پچھن لگ گئی پھر اپنے کار وال واپس آئے مولا نے اسی طرح مال دولت تے اولاد عطا کیتی جڑیاں بیویاں ساتھ چھوڑ گئیاں سن واپس آ گئی ہیں پر بی بی رحیمہ دا مقام وکھرا ہی سی اس تو بعد آپ نے وہ قسم پوری کرن دا ارادہ کیتا 100 درے مارن دا پروگرام بنایا کہ رب نے جبریل علیہ السلام دے ذریعے فرمایا اے ایوب اے تساں دی وفادار بی بی ہے اس تے جھوٹا الزام لایا گیا سی اے سزا دی حقدار نہیں پر قسم پوری کرن واسطے گندم دے خوشے یعنی کنک دے 100 تیلے ایک وار لے کے اپنی بیوی نو مارو تو سانی قسم پوری ہو جاسی آپ نے اسی طرح کیتا آپ نے اس واقعے تو سبق ملدا ہے کہ سکھ اور دکھ دوواں حالتاں وچ رب نو بھلنا نہیں چاہیدا آخر ایوب علیہ السلام اپنی رسالت اور نبوت وچ 48 سال رہے تے بعد وچ انتقال فرمایا واقعہ حضرت ایوب والا جیڑا تساں دے تائیں سنایا ہے قصص الانبیاء کتاب دا نام یارو جیدے وچ تفصیل سنگ آیا ہے پی ایم سی والے پاشا صاحب یورا تساں واسطے کیسٹ کرایا ہے صفحہ 165 توں پڑھ کے تے قصہ قاضی احسان بنایا ہے سامنے حضرت عمر فاروق رضی اللہ تعالی عنہ دے اسلام دے آن دا واقعہ پیش کرنا اسلام دے دشمن بہت سن اور ابو جہل انہاں دی سرداری کر رہا سی ایک دن نبی پاک صلی اللہ علیہ وسلم نے हाथ उठा के दुआ मंगी, के दुआ मंगी, चले मंगी हाथ उठा दुआ सरवर, इज्जत बख्श इस्लाम नू चा साईयां, जवान जाबर रे बैर दी अग मचा साईयां, अबू जेल नू पा के रास दे सत संगतां विच रला साईयां, इक्के उमर खताब दे पुत ताई सच्चे दीन दे विच लिया साईयां, आप रख इस्लाम दी लाज दाएं ते वाहिद ला शरीक खुदा सन्नम, सरकार आलम फजरी उठ अबू जेल पुकार दे, ए करके कठिया अपना तड़ा सारा ए बड़े जोश दे नाल ललकार दे, हजार दिनार देसां जेड़ा सिरूं मुहम्मद नू मार देवे, ऐसा कौन दलेर जवान नांगा सत मार के सीस उतार देवे, होवे सामने जिस इनाम लेना प्यो दा पुत कोई बां उलार देवे, उमर उठया छाती ते मार थापी सीस कट सां पक नतार देवे, लालच लोभ इनाम ने तथ ओके कतल करने दे कौल इकरार देवे, हुणे जा उसदा कारज सद कर सां नाल जोश दे कड तलवार देवे, कब्जा पकड़ आखे जिंद कमीज कर सां खतरा खौफ तमाम वसार देवे, मेरे जोर नू जानदा अरब सारा दुश्मन तक दे जिंदड़ी वार देवे, लो मैं चलिया ते हुणे आवणा फूंगड़ कूड़ दी नाल हंकार देवे, ओ दायम वेख इस्लाम दी फतह आउंदी ते मौला कुदर तू कुफर नू हार देवे, जगत विच बदल दे रंग एथे वेखो रब रहीम दे भावने लिया पकड़ दुआ सरकार दी ने उमर चलिया मर्तबा पावने आई रुत बहार दी उड़ चली बुलबल फुलां ते मौज मनावने चलिया कटन मुहम्मद दा सीस नूरी इक्के अपना सीस कटावने रहमत रब दी मिलेगी कुट सीने करूं चलिया कैर कमावने ओ दायन उसनु अपना सीस देसी ओ जेदा चलिया सीस मेरा पकड़ तलवार नंगी तुम अरब विच उमर दी तमक दिए मिलिया राहू नईम बिन अब्दुल्ला आज क्यों तलवार पे चमक दिए आखे सीस मुहम्मद दा कटना है खूनी अखना गजब थी चक दिए रखन तली ते जिंद निहंग जेड़े इना ओटना तारे कुमक दिए कुदरत आई इरादड़े पलटने नियत पलक विच जने दी लमक दिए उस वेख के उमर दा जोश दायन ते कीती गल टुकासे चमक दिए अब्दुल्ला ने कहा ऐ उमर किथे जा रहे हैं कहने लगा मैं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा सर कलम करने वास्ते जा रहे हैं नईम बिन अब्दुल्ला ने कहा तेनू कुछ अपने घर का भी पता है पहले घर की खबर ले तेरी भैन ते तेरा कनोजा मुसलमान हो चुके जोशां वालिया तेज रफ्तार मरदा पहला वेख लै करे दी कार जाके फिर सीस मुहम्मद दा कट लेनी अव्वल पैन पनोजड़ा मार जाके चोरी पढ़न नमाज कुरान कलमा वेख होए दोवे दीनदार जाके पहलू अपने करे दी कैड़ ले लै वक्त वर्त लें उस दरबार जाके कर चाटड़ी कत के वत मिया मत्ता ला दे नाल अग्यार जाके ओ मोमन पैन ते फिरे परा तेरा ओ पहलू उस जासी सुदार जाके सिर पैर ताई होश आम दिए दसो जिन सुन दे आई वो ते खान दिए सच दसा ते उम्र मरना है पैन फिकर ख्याल जुड़ाम दिए वीरा आप विच कर दे सा असी गल्ला होश अकल वचार फरमाम दिए उम्र चिरक के पुछया वार दूजी साफ खोल के सच सुनाम दिए वुजू गुसल करके हो जा पाक वीरा पैन कद कुरान ले आम दिए जदू उम्र कर वुजू तैयार होया वरके अदब दे नाल फड़ाम दिए लगा पढ़न अदायता आयतान सीने असर दी नदी लहराम दिए दायम पड़े नाले जारो जार रोवे ते रहमत मैल तमाम गवां दिए जलाल ने कुरान में फरमाया है कि ए कुरान अगर मैं पहाड़ से नाजल करदा इदे रोब और जलाल दी वजह नाल पहाड़ भी टुकड़े टुकड़े हो जांदे इन्ना आयतां नूं जद हज़रत उमर पढ़ रहे सन इसका इतना असर हो गया कि आप दा इरादा ही बदल गया कहना है उमर आखदा पैन पनोजड़े नूं मैनू विच दरबार दे लै चलो जिस ते होई कलाम कुरान नाजल कोले ओ सरदार दे लै चलो लूनू धा गया प्यारे दा प्यार डाडा मैनू उस प्यारे दे नाल लै चलो बन के मंगता दान ईमान मंगा बुए सखी दा तार दे लै चलो इस कूड़े हंकारी मुकालड़े नू कोल साहिब सच्यार दे लै चलो वांग सग दे गल विच घत रस्सा पूछे अहमद मुख्तार दे लै चलो हक सच दे सौदड़े हैं जिथे अंदर उस बाजार दे लै चलो मारन आया सा करूं मैं बड़ा पापी मैनू मार दे लै चलो उस अमीन सरकार दे पेश फड़के वांग मुजरम बदकार दे लै चलो जिथू चुने ए तुसाने फुल नूरी अंदर उस गुलजार दे लै चलो मदा उमर दी उमर बर्बाद होवे जिथे लेख सवार दे लै चलो दायम पड़ा कलमा कमली वाले दा डाडे शोक दीदार दे लै चलो फकी होया हर असहाब दाए कमली वालिया साहिबा वेख अखी आ गया फरजंद खताब दाए सुने क्या जम जम आवे जी आया दिल शाद रिसालत महाब दाए असा उमर जनाब थी मंग लिता वड्डा करम उस पाक जनाब दाए आ उमर अज किस तरह होया आना शर्मू उमर होया पुतला आबदाए उमर होश हुण उमर समात अपनी उमर उमर ए नक्श हबाबदाए कलमा बोल के उमर ने कदम चुम्मे बख्त बख्शिया गंज सवाबदाए दायम पत्तर नू नबी ने लाल कीता ते खिड़िया कंडियां फुल्ले गुलाबदाए
ਪਿੱਛੋਂ ਉਮਰ ਨੂੰ ਐਸ ਕਥਾ ਹਜ਼ਰੇ ਤੇਰੇ ਆ ਉਮਰ ਦਾ ਉਮਰ ਨੁਕਸਾਨ ਕਰਦਾ
ਕੰਮ ਸੰਵਾਰਾਂ ਤੁਸੀਂ ਬਖਸ਼ੋ ਇਜਾਜ਼ਤਾਂ ਜਾ ਕਾਬੇ ਸਾਰੇ ਦਿਲੇ ਦੇ ਕੱਢ ਬੁਖਾਰਾਂ ਜਿੱਥੇ ਬੁੱਤਾਂ ਦੇ ਨਾਮ ਦੇ ਲਾਏ ਨਾਰੇ ਉੱਥੇ ਨਾਰੇ ਇਸਲਾਮ ਦੇ ਮਾਰਾਂ ਕੀਤੀ ਸਿਫਤ ਪਈ ਕੂੜਿਆਂ ਪੱਥਰਾਂ ਦੀ ਕਿਉਂ ਨਾ ਹੱਕ ਦੀ ਹਮਦ ਚਤਾਰਾਂ ਮੈਨੂੰ ਕਸਮ ਉਸ ਕਾਬੇ ਦੇ ਰੱਬ ਦੀ ਏ ਅੰਦਰ ਕਾਬੇ ਦੇ ਖਟਕ ਮਾਰਾਂ ਉੱਠਿਆ ਅੱਲਾਹ ਅਕਬਰ ਦਾ ਮਾਰ ਨਾਰਾ ਕਲਮਾ ਉੱਚੜਾ ਬੋਲ ਪੁਕਾਰਿਆ ਵਾਂ ਕਾਬੇ ਆਈ ਕੇ ਗੂੰਜਿਆ ਉਮਰ ਜੋਸ਼ੂ ਛੱਪ ਲੁਕ ਕਿਉਂ ਵਿੱਚ ਦਰਬਾਰਿਆ ਵਾਂ ਦਾਇਮ ਅੱਜ ਕੋਈ ਕਲਮਿਓਂ ਆ ਰੋਕੇ ਸਿੱਧਾ ਗੱਜ ਕੇ ਪਕੜ ਤਲਵਾਰ ਮੁਕਾਬਲਾ ਉਮਰ ਦਾ ਉਹ ਜਿਸ ਨਾਮ ਨਿਸ਼ਾਨ ਮਟਾਉਣਾ ਹੈ ਦਾਖਿਲ ਹੋਇਆ ਮੈਂ ਦੀਨ ਮੁਹੰਮਦੀ ਵਿੱਚ ਆਵੇ ਸਾਹਮਣੇ ਜਿਸ ਪਰਤਾਉਣਾ ਹੈ ਹਮਲਾ ਸੁਣਦਿਆਂ ਕੀਤਾ ਕੁਰੈਸ਼ੀਆਂ ਨੇ ਪਰ ਕੀ ਉਮਰ ਦਾ ਕਿਸੇ ਗਵਾਉਣਾ ਏ ਦਾਨ ਮੁਸਲਮਾਨਾਂ ਤਾਈ ਚੜੇ ਆਏ ਤੇ ਪਿਆ ਕਾਫਰਾਂ ਦਾ ਗੁਮਨਾਮਣਾ ਏ ਉਮਰ ਨੂੰ ਕਈਆਂ ਈਮਾਨ ਆਂਦਾ ਅੱਗੇ ਨਬੀ ਦੇ ਸੀਸ ਝੁਕਾ ਬੈਠੇ ਬਾਂਗਾਂ ਉੱਚੀਆਂ ਪੜਨ ਨਮਾਜ਼ ਕਾਬੇ ਖੁੱਲਾ ਹੱਕ ਦਾ ਸਾਜ ਵਜਾ ਬੈਠੇ ਅਬੂ ਲਹਬ ਤੇ ਅਬੂ ਜੇਲਿਓਰੀ ਦਾੜੀ ਪਰਿਆਂ ਦੇ ਵਿੱਚ ਮਟਾ ਬੈਠੇ ਸਿਰ ਸੱਚ ਸ਼ਰਮਿੰਦਗੀ ਵਿੱਚ ਡੁੱਬੇ ਬੇੜੀ ਜੇ ਮਿਲਾ ਰੁੜਾ ਬੈਠੇ ਜਿਸ ਜਣੇ ਨੂੰ ਕੱਲਿਆ ਸੀਸ ਕੱਟਣ ਉਹ ਜਣਾ ਵੀ ਅੱਥੋਂ ਖੜਾ ਬੈਠੇ ਇੱਕੋ ਉਮਰ ਜਵਾਨ ਸੀ ਲੱਖਾਂ ਵਰਗਾ ਆਪੋ ਲੋੜ ਕੇ ਲੀਕ ਲਵਾ ਬੈਠੇ ਵਕਤ ਵੇਲੜਾ ਵਕਤ ਨਾ ਲੱਭਦਾ ਏ ਜਦੋਂ ਪੰਜਿਓਂ ਬਾਜ਼ ਉਡਾ ਬੈਠੇ ਮਿਲਿਆ ਉਮਰ ਨੂੰ ਲਗਭ ਫਾਰੂਕ ਤਾਈ ਮੋਮਿਨ ਕਾਬੇ ਵਿੱਚ ਵੱਜ ਵਜਾ ਬੈਠੇ ਸਰਦੇ ਕਲਕ ਦੇ ਰਲ ਕੁਰੈਸ਼ ਸਾਰੇ ਅਬੂ ਤਾਲਬ ਦੇ ਬੂਹੇ ਤੇ ਆ ਬੈਠੇ ਸਾਡੇ ਹੱਥ ਭਤੀਜੜਾ ਦੇ ਨਹੀਂ ਦੇ ਅਸੀਂ ਤਲੀ ਤੇ ਜਿੰਦ ਚੁਕਾ ਬੈਠੇ ਅਬੂ ਤਾਲਬ ਪੁਕਾਰ ਕੇ ਕਿਆ ਕਲਮਾ ਅਸੀਂ ਦੀਨ ਤੇ ਵਿਕ ਵਿਕਾ ਬੈਠੇ ਉਹ ਕਦੋਂ ਹਟਦੇ ਨੇ ਫੇਰ ਪਿੱਛਾ ਜਿਹੜੇ ਉਹ ਯਾਰੀ ਨਾਲ ਮੁਹੰਮਦ ਦੇ ਨਾਲ।